जेव्हा ते झाले हो शिव शंभू तेव्हा बघा विष ते प्याले हो मंथन जेव्हा ते झाले हो पहा शिव शंभू तेव्हा विष ते प्याले हो आहो शिव शंकराला पहा गंगेची आठवण झाली या शिव शंकराला पहा गंगेची आठवण झाली महादेवाला शांत कराया गंगा ही धावून आली आहो भोलेनाथाला शांत कराया गंगा ही धावून आली आहो महादेवाला शांत कराया गंगा ही धावून आली या भोलेनाथाला शांत कराया गंगा ही धावून आली
हर हर महादेव 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 हर हर
तो नागेश्वर जटामधून गंगाधार डोंगर फोडून रस्ता काढून वाहती झरझर गळ्यामध्ये तो नागेश्वर जटामधून गंगाधार डोंगर फोडून रस्ता काढून वाहती झरझर गंगा नदीचे उगम स्थान कुशावर्त तीर्थ ठरले महान गंगा नदीचे उगम स्थान कुशावर्त तीर्थ ठरले महान संत महामुनी त्या तीर्थात जाऊन न्हाली लाखो संत महामुनी त्या तीर्थात जाऊन न्हाली महादेवाला शांत कराया गंगा ही धावून आली आहो भोलेनाथाला शांत कराया गंगा ही धावून आली या महादेवाला शांत कराया गंगा ही धावून आली आहो भोलेनाथाला शांत कराया गंगा ही धावून आली
हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
शिंगणापूरची अशी ही महती सन्मानाच्या काठ्या येती शिवशंभूचे बळीराजाचे दर्शन घेऊन जाती शिंगणापूरची अशी ही महती सन्मानाच्या काठ्या येती शिवशंभूचे बळीराजाचे दर्शन घेऊन जाती अनवाट शिखराची चालताना हर हर महादेव बोलताना वाट शिखराची चालताना हर हर महादेव बोलताना भक्त मंडळी पहा भक्तीचं अमृत प्याली आहो भक्त मंडळी पहा भक्तीचं अमृत प्याली महादेवाला शांत कराया गंगा ही धावून आली या भोलेनाथाला शांत कराया गंगा ही धावून आली बघा महादेवाला शांत कराया गंगा ही धावून आली या भोलेनाथाला शांत कराया गंगा ही धावून आली